चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युक्रेनमध्ये आतापर्यंत 92,600 टन साखर उत्पादन। युक्रेनमध्ये 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत 92,600 टन साखरेचे उत्पादन झाले आहे। देशामध्ये आता 15 साखर कारखाने सुरू आहेत, ज्यांनी 719,000 टन बिटाचे गाळप केले आहे। युक्रेनमध्ये बीट गाळप हंगाम 5 सप्टेंबरला सुरू झाला आहे। देशामध्ये 2020 मध्ये 1.2 मिलियन टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे 1 वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास 15% कमी आहे। बिटाचे एकूण क्षेत्र गेल्या वर्षाच्या 2,18,900 हेक्टरच्या आसपास आहे आणि साखर उद्योगाला आशा आहे की गेल्या वर्षाप्रमाणे या हंगामातही 33 साखर कारखाने सुरू होतील।